आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या 5 लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा। देशासह राज्यात सर्वत्र होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी 16,02,000 नवीन सभासदांची भर। आणि विदर्भासह राज्यात सर्वत्र कमाल तापमानात वाढ, काल नागपुरात मार्चमधील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद। पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या 5 लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे। भाजपनं काल देशभरातल्या 111 जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात महाराष्ट्रातल्या 3 उमेदवारांचा समावेश आहे। यात भंडारा गोंदिया मतदारसंघातून सुनील मेंढे, गडचिरोली चिमूर मतदारसंघातून अशोक नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। काँग्रेसनंही काल 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। यात चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरचे खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत। 2019 विधानसभा निवडणुकीत बाळू धानोरकर लोकसभा निवडणुकीत उतरल्यानं त्यांनी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळवून देत विजय मिळवून दिला होता। आपण ही निवडणूक पूर्ण क्षमतेनं लढू असा संकल्प प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला आहे। या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी खासदार सुनील मेंढे यांना मिळाली आहे। भाजपच्या नेत्यांनी पुन्हा आपल्यावर विश्वास दाखवला याबद्दल मेंढे यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले आहेत। या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ प्रशांत पडोळे यांचं आव्हान मेंढे यांच्यापुढे असणार आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नेते यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांच्याशी होणार आहे। अशोक नेते हे 1999 ते 2009 अशी 10 वर्ष गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते। त्यानंतर 2014 पासून ते आजतागायत खासदार आहेत। आता पक्षानं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे। दरम्यान नागपूरच्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असलेले पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार विकास ठाकरे हे आपला नामांकन अर्ज उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री तसंच भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे आपलं नामांकन येत्या 27 तारखेला भरणार आहेत। नागपूर ग्रामीणचा भाग असलेल्या रामटेक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा तसंच आमदारकीचा राजीनामा दिला। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे। विविध रंग आणि गुलाल यांची उधळण करत वसंत ऋतूचं उत्साहात स्वागत करणारा धुलिवंदनाचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत हा रंगांचा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह आणणारा असल्याचं म्हटलं आहे। राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसंच धुलिवंदनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही धुलिवंदनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। हुताशांनी फाल्गुनी पौर्णिमा अर्थात होळीचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा झाला। काल सायंकाळी घरोघरी तसंच सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली। भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांसह विविध वस्तू होळीत टाकण्याची परंपरा कालही पाळण्यात आली। दरम्यान चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी हरणी आणि करवंड या गावात जाऊन बंजारा समाजातील महिलांसोबत होळी साजरी केली। गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं गांधी चौकात 5,100 शेणपोळ्यांनी होळी सजवण्यात आली आणि त्यावर शुद्ध शेणापासून बनवलेल्या आकर्षक सजावटीसह होलिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। लाकडाची होळी जाळून पर्यावरणाचा ऱ्हास करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्याच्या वागद इजरा इथं होळीनिमित्त बंजारा समाज हातात हात गुंफून गोलाकार होत गोरमाटी गाण्याच्या ठेक्यावर पारंपरिक लेंगी नृत्याद्वारे होळी साजरी करत आहे। निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांचं अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी इथं परिसरात स्वच्छता अभियान राबवत पर्यावरणपूरक अभिनव होळी साजरी करण्यात आली। अमरावतीच्या अंबादेवी एकवीरा देवी मंदिर प्रांगणातील मानाच्या होळीचं शेकडो महिला पुरुष भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पूजन दहन करण्यात आलं। निवडणूक आयोग आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत निवडणुकांना प्रोत्साहन देत आहे. आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान मंडळाने ई पुस्तकं आणि ई दस्तऐवजांच्या वापरावर भर दिला आहे. मतदानादरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले. आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना एकेरी वापराचं प्लास्टिक पूर्ण पणे टाळण्याचं आवाहन केलं आहे. राजकीय पक्षांना प्रचार कार्यक्रमांसाठी अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत उद्या अमरावती जिल्ह्यातील सर्व 2699 मतदान केंद्रांवर चुनाव की पाठशाला हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येईल. या उपक्रमात सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावं असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत. हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर एकाच दिवशी राबवणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी 16,02,000 नवीन सभासदांची भर पडली आहे. ईपीएफओच्या काल जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये सुमारे 8,08,000 नवीन सदस्यांची नोंदणी झाली आहे. या सदस्यांमध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटाच्या सदस्यांची संख्या जास्त आहे, तर नवीन सदस्यांमध्ये सुमारे 2,05,000 महिला सदस्य आहेत, असं केंद्रीय कामगार मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात राज्यातील 44,60,000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश शिवून मिळणार आहेत. त्यासाठी राज्यस्तरावरून ठराविक मापात कापलेलं कापड पुरवण्यात येणार असून गावातील बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचवणार आहेत. याबाबतचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आला आहे. इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याबाबत परिषदेमार्फत ई निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराला 4 मार्च रोजी 44,60,004 विद्यार्थ्यांसाठी कापड पुरवठ्याचा आदेश देण्यात आला. हे कापड पुरवल्यानंतर गाव पातळीवरील महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई केली जाणार आहे. मध्यप्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात आज सकाळी आग लागली. ही घटना भस्म आरती दरम्यान घडली. या घटनेत पुजाऱ्यांसह 14 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना इंदूर आणि उज्जैन इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी दिल्या आहेत. या आगीच्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री यादव यांच्याशी चर्चा केली. उज्जैन इथल्या महाकाल मंदिरातील आगीची घटना अत्यंत वेदनादायी असून त्यात जखमी झालेले सर्व भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 39.2° सेल्सिअस तापमानासह नागपूरमध्ये कालचा दिवस मार्च महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरला. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होत आहे. नागपूरात मागच्या आठवड्यात वादळी पावसानंतर उकाड्यात वाढ झाली आहे. अकोला इथं काल राज्यातील सर्वाधिक 40.5° सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं, तर मालेगावमध्ये 40.8° सेल्सिअस इतकं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा आणि अमरावती इथं देखील कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भासह राज्यात सर्वत्र कमाल तापमानात वाढ होत असून या आठवड्यात कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आजही अकोल्यात सर्वाधिक 40.5° सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान आगामी काही तासात विदर्भातील वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्सचा सामना पंजाब किंग्ज संघाबरोबर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरु होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर या 5 लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि देशासह राज्यात सर्वत्र होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.